पालखी। पहाटच्या तिमिरात दूरवर कुठल्या देवालयी घंटा निनादते आहे, त्या स्वरलहरींच्या स्कंधावर लाल पालखीही कुणाची हेलावतर आहे। मम नगराच्या वेशीवरती रत्नदिव्यांच्या या अचानक झगमगल्या माला, काळोखावर कनकफुलांचे उलगडले गालीचे, पथावर किनारल्या ज्वाला, नीरवतेच्या गहन धुक्यातून ऋणझुणल्या तारा, स्वरांकुर क्षितिजाला फुटले, धवल नील फुलवून पिसारा, व्योम नदीच्या तटी नाचती नक्षत्रांची दले, अशा वैभवामधून मिरवित दिव्य पालखी ती येतसे माझ्या दारावरी, किनखापी पडद्यातून प्रकटे स्वर्ग शलाके परी, सकंकण हात कुणाचा तरी।